ಶ್ರೀ ಗಣೇಶಾಯ ನಮಃ. ಅಧ್ಯಾತ್ಮ ರಾಮಾಯಣ ಅರಣ್ಯಕಾಂಡ ಪಂಚಮ ಸರ್ಗ. ಶೂರ್ಪಣಖೇಲಾ ಶಿಕ್ಷಾ. ಖರು ಇತ್ಯಾದಿ ರಾಕ್ಷಸಂಚಾ ವಧ ಆಣಿ ಶೂರ್ಪಣಖೇಚೆ ರಾವಣಾಕಡೆ ಗಮನ. ಶ್ರೀ ಮಹಾದೇವ ಮ್ಹಣಾಲೆ, ಹೇ ಪಾರ್ವತಿ, ತ್ಯಾಕಾಳಿ ತ್ಯಾ ಮಹಾಘೋರ ಅರಣ್ಯತ್ ಜನಸ್ಥಾನತ್ ರಹಣಾರಿ ಮಹಾಸಾಮರ್ಥ್ಯ ಸಂಪನ್ನ ಇಚ್ಛೆನುಸಾರ ರೂಪೆ ಧಾರಣ ಕರಣಾರಿ ಏಕ ರಾಕ್ಷಸಿ ಫಿರತ್ ಅಸೆ. ಏಕದಾ ಗೌತಮಿ ನದಿಯ ತೀರಾವರ ಪಂಚವಟಿಯ ಜವಳ ಜಗತ್ಪತಿ ಶ್ರೀರಾಮಿ ಪದ್ಮ ವಜ್ರ ಅಂಕುಶ ಯಾನೆ ಯುಕ್ತ ಅಸಣಾರಿ ಪದಚಿಹ್ನೆ ಪಾಹುನಸ್ ತ್ಯಾ ಪಾವಲಾಂಚ್ಯಾ ಸೌಂದರ್ಯಾನೆ ಮೋಹಿತ ಝಾಲ್ಯಾನೆ ತಿಥೆ ಮನ ಕಾಮೇಚ್ಛೆನೆ ಭರುನ್ ಗೆಲೆ ಆಣಿ ಪದಚಿಹ್ನೆ ಪಾಹತ್ ಪಾಹತಿ ಹಳುಹಳು ರಾಮಾಂಚ್ಯಾ ಆಶ್ರಮದಲ್ಲಿ. ತೇಥೆ ಮದನ ಸದೃಶ್ಯ ಲಕ್ಷ್ಮೀಪದಿಯಾಚ್ಯಾ ಶ್ರೀರಾಮಚಂದ್ರನ ಸೀತೆ ಸಹಿತ ಬಸಲೇ ಪಾಹುನ್ ತಿ ಕಾಮಾತೂರ್ ಝಾಲೆ ರಾಕ್ಷಸಿ ರಾಘವನ ಮ್ಹಣಾಲಿ, ತು ಕುಣಾಚಾ ಪುತ್ರ ಆಯ್ಸ್, ತುಝೆ ನಾವ್ ಕಾಯ ಆಯ್, ಜಟಾ ವಲ್ಕಲ್ ಇತ್ಯಾದಿ ಧಾರಣ ಕರು ತು ಯಾ ಆಶ್ರಮದ ಕಾ ರಾಹತ ಆಯ್ಸ್, ಎಥೆ ತುಳಾ ಕಾಯ್ ಮೇಳವಾಯ್ತೆ ಹೇ ಸರ್ವ ಮಲಾ ಸಾಂಗ. ರಾಕ್ಷಸರಾಜ್ ಮಹಾತ್ಮ್ಯ ರಾವಣಾಚಿ ಬಹಿಣ ಆಣಿ ಇಚ್ಛೆಪ್ರಮಾಣೆ ಕೋಣತೆಹಿ ರೂಪ ಧಾರಣ ಕರಣಾರಿ ಶೂರ್ಪಣಖಾ ನಾವಾಚಿ ಮೀ ರಾಕ್ಷಸಿ ಆಯ್. ಖರ ನಾವಾಚ್ಯಾ ಭಾವಾಸಹ ಮೀ ಎಥೆಚ ವನಾತ್ ರಾಹತ ಅಸ್ತೆ. ರಾಜಾನೆ ಮಲಾ ಹೇ ಸರ್ವ ವನ್ ದಿಲೆ ಆಹೆ. ಮುನಿನಾ ಭಕ್ಷಣ ಕರೀತ್ ಮೀ ಎಥೆಚ ರಾಹತ ಅಸ್ತೆ. ವಕ್ತ್ಯಾಮಧ್ಯೆ ಶ್ರೇಷ್ಠ ಅಸಣಾರ ಹೇ ಪುರುಷ, ಮೀ ತುಜ್ಯಾವಿಷಯ ಸರ್ವ ಕಾಹಿ ಜಾಣು ಇಚ್ಛಿತೆ ಮನೂನ್ ತೆ ಮಲಾ ಸಾಂಗ. ತೆವ ಶ್ರೀರಾಮ ತಿಲಾ ಸಾಂಗೂ ಲಗಲೆ, ಹೇ ಮೀ ಅಯೋಧ್ಯಾಪತಿ ದಶರಥ ರಾಜಾಂಚಾ ರಾಮ ನಾವಾಚಾ ಪುತ್ರ ಆಹೆ. ಹೀ ಸುಂದರ ಶ್ರೀ ಜನಕ ಕನ್ಯಾ ಸೀತಾ ಹೀ ಮಜಿ ಭಾರ್ಯ ಆಹೆ ಆಣಿ ಅತಿಶಯ ಸುಂದರ ಅಸಣಾರ ಹಾ ಮಜಾ ಧಾಕ್ಟಾ ಭೂ ಲಕ್ಷ್ಮಣ ಆಯ್. ಹೇ ತ್ರಿಭುವನ ಸುಂದರಿ, ಮೀ ತುಝೆ ಕೋಣತೆ ಕಾರ್ಯ ಕರು ತೆ ಮಲಾ ಸಾಂಗ. ಅಸೆ ಶ್ರೀರಾಮಂತೆ ವಚನ ಐಕಲೇವರ ತಿ ಕಾಮ ಪೀಡಿತ ಶೂರ್ಪಣಖಾ ಮ್ಹಣಾಲಿ, ರಾಮಾ ಚಲ ಎಖಾದ್ಯಾ ಗಿರಿಕಾರಣಾತ್ ತೂ ಮಾಝ್ಯಾಬರೋಬರ ರಮಮಾಣ ಹೋ, ಮೀ ಕಾಮೇಚ್ಛೆನೆ ಪೀಡಿತ ಆಹೆ, ಕಮಲನಯನ ಅಸಲೆಲ್ಯಾ ತುಲಾ ಮೀ ಸೋಡೂ ಶಕತ್ ನಾಹಿ. ಸೀತೆಕಡೆ ಕಟಾಕ್ಷ ಟಾಕೂನ್ ಸ್ಮಿತ ಕರೀತ್ ಶ್ರೀರಾಮ ಮ್ಹಣಾಲೆ, ಹೇ ಸುಂದರಿ, ಹೀ ಮಾಝಿ ಕಲ್ಯಾಣಕಾರಕ ಭಾರ್ಯ ಆಹೆ ಆಣಿ ಮಲಾ ತಿಲಾ ತಾಕ್ತಾ ಯೇಣೆ ಶಕ್ಯ ನಾಹಿ. ಹೇ ಸುಂದರಿ, ತೂ ಸೌತಿಚೆ ದುಃಖ ಭೋಗತ್ ಕಶಿ ಬರೆ ರಾಹು ಶಕ್ಷೀಲ್. ಯಾ ಆಶ್ರಮಾಚ್ಯಾ ಬಾಹೆರ್ ಅತಿಶಯ ಸುಂದರ ಅಸಾ ಮಾಝಾ ಭಾಊ ಲಕ್ಷ್ಮಣ ಆಹೆ, ತೋ ಮಲಾ ಅನುರೂಪ ಪತಿ ಆಹೆ, ತ್ಯಾಚ್ಯಾಬರೋಬರಚ ತೂ ರಹಾ, ತೋ ತುಲಾ ಅನುರೂಪ ಪತಿ ಆಹೆ, ತ್ಯಾಚ್ಯಾಬರೋಬರಚ ತೂ ರಹಾ. ಶ್ರೀರಾಮನೆ ಅಸೆ ಮ್ಹಟಲ್ಯಾವರ ತಿ ಲಕ್ಷ್ಮಣಾಕಡೆ ಆಲಿ. ಭಾವಾಚಿ ಆಜ್ಞಾ ಶಿರೋಧಾರ್ಯ ಮಾನೂನ್, ಹೇ ಸುಂದರ ಪುರುಷ, ತೂ ಮಜಾ ಪತಿ ಹೋ, ಆಜ ಆಪಣ ದೋಘಾಂಚೆ ಮಿಲನ್ ಹೋ, ಉಶೀರ್ ಕರೂ ನಕೋಸ್, ಕಾಮಾನೆ ಮೋಹಿತ ಝಾಲೆಲಿ ತಿ ಭಯಂಕರ ರಾಕ್ಷಸಿ ಲಕ್ಷ್ಮಣಾಲ ಅಸೆ ಮ್ಹಣಾಲಿ. ತಿಲಾ ಲಕ್ಷ್ಮಣ ಮ್ಹಣಾಲ, ಬಾಯಿ ಗ ತ್ಯಾ ಬುದ್ಧಿಮಾನ್ ಶ್ರೀರಾಮಾಂಚಾ ಮೀ ದಾಸ ಆಯ್, ಮಾಝ್ಯಾಶಿ ವಿವಾಹ ಕರೂನ್ ತುಲಾ ತ್ಯಾಂಚಿ ದಾಸಿ ವ್ಹಾವಿ ಲಾಗೇಲ್, ಯಾಪೇಕ್ಷಾ ಅಧಿಕ ದುಃಖದಾಯಕ ಕಾಯ ಅಸೆಲ್ ಬರೆ, ತೆವ್ಹಾ ತೂ ತ್ಯಾಂಚ್ಯಾಕಡೆಚ ಜಾ, ತುಝೆ ಕಲ್ಯಾಣ ಅಸೋ, ತೆ ಮಹಾರಾಜ ಸರ್ವಾಂಚೆ ಸ್ವಾಮಿ ಆಯ್ತ್. ಹೇ ಲಕ್ಷ್ಮಣಾಚೆ ವಚನ ಐಕೂನ್ ತಿ ದುಷ್ಟ ಮನಾಚೆ ರಾಕ್ಷಸಿ ಪುನಃ ರಾಘವಾಕಡೆ ಗೆಲಿ. ಆಣಿ ರಾಗಾನೆ ರಾಮನ ಮ್ಹಣಾಲ್, ಯಾರೇ ರಾಮ, ಚಂಚಲ ಚಿತ್ತ ಅಸಣಾರ ತೂ ಮಲಾ ಕಾಬರೆ ಇಕಡೆ ತಿಕಡೆ ಫಿರ್ವಿತಾಯ್, ತುಷ್ಯಾ ಸಮೋರ ಮೀ ಅತ್ತಾಚ ಯಾ ಸೀತೆಲಾ ಖಾವೂನ್ ಟಾಕ್ತೆ. ಅಸೆ ಬೋಲೂನ್ ಆಣಿ ಭಯಂಕರ ರೂಪ ಧಾರಣ ಕರೂನ್ ತೀ ಜಾನಕಿಕಡೆ ಧಾವಲಿ. ತೆವ್ಹಾ ಶ್ರೀರಾಮಾಂಚ್ಯಾ ಆಜ್ಞೆವರೂನ್ ತಿಲಾ ಪಕಡೂನ್ ಆಣಿ ಹತಾತ್ ಖಡ್ಗ ಘೇವೂನ್ ಮಹಾಪರಾಕ್ರಮೇ ಲಕ್ಷ್ಮಣಾನೆ ತಿಥೆ ನಾಕ್ ಆಣಿ ದೋನ್ಹೇ ಕಾನ್ ಕಾಪೂನ್ ಟಾಕಲೆ. ತೆವ್ಹಾ ಭಯಂಕರ ಕಿಂಕಾಳಿ ಮಾರೂನ್ ರಕ್ತಾನೆ ಲಡಬಡಲೇ ಶರೀರ ಘೇವೂನ್ ತೀ ರಡತ್ ಓರಡತ್ ಆಣಿ ಕಠೋರ ಶಬ್ದ ಬೋಲತ್ ಘಾಯಿ ಘೇನೆ ಜಾವೂನ್ ಖರಾ ಪುಡೆ ಪಡಲಿ. ಕರ್ಕಶ ಬೋಲಣಾರ್ಯ ಖರಾನೆ ತಿಲಾ ಮ್ಹಟಲೆ, ಅಗ ಕಾಯ್ ಹೇ, ಮೃತ್ಯುಚ್ಯಾ ಮುಖಾ ಜಾವೂ ಇಚ್ಛಿಣಾರ್ಯಾ ಕುಣೀ ಬರೆ ತುಝಿ ಆಶಾ ದಶಾ ಅಶೀ ದಶಾ ಕೇಲಿ ಆಹೆ, ಮಲಾ ಸಾಂಗ್ ತೂ. ತು ಜರಿ ಕಾಳಾಪ್ರಮಾಣೆ ಅಸಲಾ ತರಿ ಮೀ ಕ್ಷಣಾತ್ ತ್ಯಾಚಾ ವಧ ಕರಿ. ತೆವ್ಹಾ ತಿ ರಾಕ್ಷಸಿ ತ್ಯಾಲಾ ಮ್ಹಣಾಲಿ, ಸೀತಾ ಆಣಿ ಲಕ್ಷ್ಮಣ ಯಾಂಚ್ಯಾಸಹ ಅಸಣಾರ ರಾಮ ದಂಡಕಾರಣ್ಯಾಲಾ ನಿರ್ಭಯ ಕರೀತ್ ಗೋದಾವರಿಚ್ಯಾ ತೀರಾವರ ರಾಹತ ಆಹೆ. ತ್ಯಾ ರಾಮಾಚ್ಯಾ ಸಾಂಗಣ್ಯಾವರೂನ್ ತ್ಯಾಚ್ಯಾ ಭಾವಾನೆಚ್ ಮಾಝಿ ಅಶೀ ದಶಾ ಕೇಲಿ ಆಹೆ. ಜರ್ ತೂ ಉಚ್ಚ ಕುಳಾ ಜನ್ಮಾಲಾ ಆಲಾ ಅಶೀಲ್ ಆಣಿ ಜರ್ ತೂ ವೀರ ಅಶೀಲ್, ತರ್ ತೂ ತ್ಯಾ ದೋನ್ ಶತ್ರುನ ಠಾರ ಕರ, ತ್ಯಾ ದೋಘಾಂಚೆ ರಕ್ತ ಮೀ ಪೀನ್, ತ್ಯಾ ದೋನ್ ಅತಿಶಯ ಮದನ್ಮತ್ಯ ಮಾಣಸಾನ ತೂ ಖಾವೂನ್ ಟಾಕ, ನಾಹೀ ತರ್ ಪ್ರಾಣತ್ಯಾಗ ಕರೂನ್ ಮೀ ಯಮಸದನ ಸೇನ್. ತ್ಯಾ ಐಕಲ್ಯಾವರ ಕ್ರೋಧಾನೆ ಝಪಾಟಲೆಲ್ಲಾ ಖರ್ ರಾಮಾಬರೋಬರ ಯುದ್ಧ ಕರಣ್ಯಾಸ ತ್ವರಿತ ನಿಘಾಲಾ ಆಣಿ ಶ್ರೀರಾಮಾಂಚಾ ವಧ ಕರಣ್ಯಾಚ್ಯಾ ಇಚ್ಛೆನೆ ತ್ಯಾನೆ ಭಯಂಕರ ಕರ್ಮೆ ಕರಣಾರ್ಯಾ 14,000 ರಾಕ್ಷಸಾನ ಶ್ರೀರಾಮಾವರ ಚಾಲೂನ್ ಜಾಣ್ಯಾಚ್ಯಾ ಆಜ್ಞಾ ಕೇಲಿ. ತಸೆಚ ಖರ ತ್ರಿಶಿರಾ ಆಣಿ ದೂಷಣ ಅಸೆ ಜೆ ಸರ್ವ ರಾಕ್ಷಸ ನಾನಾ ಪ್ರಕಾರಚೆ ಅಸ್ತ್ರೆ ಪರಜೂನ್ ಝಟ್ಕ್ಯಾತ್ ಶ್ರೀರಾಮಾಕಡೆ ಗೆಲೆ. ತ್ಯಾಂಚಾ ಕೋಲಾಹಲ ಐಕಲ್ಯಾವರ ಶ್ರೀರಾಮ ಲಕ್ಷ್ಮಣಾಲ ಮ್ಹಣಾಲೆ, ಲಕ್ಷ್ಮಣ ಬಗ್ प्रचंड आवाज ऐकू येत आहे. निश्चितपणे राक्षस आपल्यावर चालून येत आहेत. आज खरेच माझ्याबरोबर त्यांचे प्रचंड युद्ध होईल. म्हणून हे महाबली लक्ष्मणा, सीतेला घेऊन एका गुहेत जाऊन तू तेथेच थांब. भयंकर रूप असणाऱ्या सर्व राक्षसांचा वध करण्याची माझी इच्छा आहे. या बाबतीत तू काहीही बोलायचं नाही. तुला माझी शपथ आहे. ठीक आहे, असे म्हणून सीतेला घेऊन लक्ष्मण एका गुहेत गेला. इकडे कंबर कसून बळकट धनुष्य घेऊन अक्षय बाण असणारे दोन भाते पाठीवर बांधून प्रभू रामचंद्र युद्धासाठी सज्ज झाले. त्यानंतर राक्षस तेथे आले आणि त्यांनी श्रीरामावर नाना प्रकारची विचित्र शस्त्रे, दगड आणि वृक्षसुद्धा फेकले. श्रीरामाने सुद्धा एका क्षणात त्यांचे तीळ तीळ तुकडे करून ती अस्त्रे तोडून टाकली. नंतर हजारो बाणांनी त्या सर्व राक्षसांना ठार करून खर, त्रिशिरा आणि दूषण या सर्वच राक्षसांना त्यांनी ठार केले. अशा प्रकारे अर्ध्या प्रहरातच रघुत्तमाने त्या सर्वच राक्षसांना मारून टाकले. नंतर गुहेमधून सीतेला परत आणून लक्ष्मणाने तिला श्रीरामांच्या स्वाधीन केले. सर्व राक्षस मेलेले पाहून लक्ष्मण विस्मयचकित झाला. जिथे मुखकमल प्रसन्न झाले आहे अशा सीतेने श्रीरामांना आलिंगन दिले आणि जनककन्या सीतेने श्रीरामांच्या अंगावरील शस्त्रांच्या जखमा धुवून काढल्या. हे सर्व महाभयंकर राक्षस मारले गेले आहेत हे पाहून राक्षसराज रावणाची ती बहीण पळत सुटली आणि लंकेत जाऊन राजसभेमध्ये बसलेल्या रावणाच्या पायाजवळ आक्रोश करीत जमिनीवर पडली. भयाने विभळ झालेल्या आपल्या बहिणीला पाहून रावण तिला म्हणाला, अगं वत्से, उठ उठ, हे भद्रे, तुझे रूप कुणी विद्रूप केले? इंद्राने की यमाने की वरुणाने की कुबेराने? मला सांग, एका क्षणात मी त्याला भस्म करून टाकेन. तेव्हा राक्षसी त्याला असे म्हणाली, रावणा, तू निष्काळजी झालायस आणि तुझ्या बुद्धीला मोह पडलाय. तू मद्यपानात आसक्त आहेस. तू स्त्रीवश झालायस. सर्वच बाबतीत तू एखाद्या षंढाप्रमाणे दिसतोस. गुप्त हेररूपी नेत्र नसलेला तू राजा कसा बरे राहशील? युद्धात खर मारला गेला, तसे दूषण आणि त्रिशिरा हेही मारले गेले, तसे 14,000 महाशक्तिशाली भयंकर राक्षसही असुरांचा शत्रू असणाऱ्या रामाकडून एका क्षणातच ठार केले गेले. अशा प्रकारे ते जनस्थान रामाने मुनींच्यासाठी संपूर्णपणे निर्भय करून टाकले आहे. परंतु तुला माहिती दिसत नाही, म्हणूनच तू फार मूर्ख आहे, असे मी म्हणाले. रावण म्हणाला, अगं, हा राम कोण आहे? त्याने असुरांना कशासाठी आणि कसे ठार केले? तू मला सर्व नीट सांग, मी त्याचा समूळ नाश करेन. शूर्पणखा म्हणाली, एकदा मी जनस्थानातून गौतमीच्या तीरावर गेले होते. पूर्वी ते जेथे मुनिजनाने आश्रय घेतला होता असा पंचवटी नावाचा एक आश्रम तेथे आहे. कमळाप्रमाणे नेत्र असणारा, धनुष्य व बाण धारण करणारा, शोभेने संपन्न, जटा आणि वल्कले यांनी मंडित असा राम मी तेथे त्या आश्रमात पाहिला. त्याचा धाकटा भाऊ लक्ष्मणसुद्धा त्या रामाप्रमाणे आहे. त्या रामाची भार्या ही विशाल नेत्र असणारी, रूपसंपन्न आणि दुसऱ्या लक्ष्मीप्रमाणे आहे. हे राजन, देव, गंधर्व, नाग आणि मनुष्य यांच्यामध्ये तिच्यासारखी सुंदर स्त्री कुणी पाहिलेली नाही आणि कुणी ऐकलेली नाही. शुभलक्षणे असणारी ती स्त्री संपूर्ण वनाला सुशोभित करीत होती. हे निष्पापा, तुझी भार्या बनविण्यासाठी मी तिला आणण्याचा प्रयत्न केला तेव्हा लक्ष्मण नावाच्या त्या रामाच्या भावाने माझे नाक कापले. त्या रामाच्या प्रेरणेनेच त्या महाबली लक्ष्मणाने माझे कानही कापले. त्यावेळी अतिशय दुःखाने रडत रडत मी खराच्या जवळ गेले. राक्षस सैन्याच्या सेनापतीसह त्या खराने सुद्धा रामाबरोबर युद्ध केले आणि त्या बलशाली रामाने एका क्षणात ते सर्व भयंकर पराक्रम करणारे राक्षस नष्ट करून टाकले. मला असे वाटते की राम जर मनात आणि तर तो अर्ध्या निमिषात सर्व त्रैलोक्य भस्मसात करून टाकेल, यात शंका नाही. हे प्रभू, जर ती सीता तुझी भार्या बनेल तर तुझे जीवन सफल होईल. म्हणून हे राजेंद्रा, कमलपत्राप्रमाणे नयन असणारी, सर्व लोकात एकमात्र सुंदर असणारी ती सीता तुझी प्राणप्रिया होईल असा प्रयत्न तू कर. हे स्वामी, रामापुढे या रूपाने साक्षात उभे राहणे तुला शक्य नाही. तेव्हा कपटाने त्याला भुलवून तू सीतेला प्राप्त करून घे. शूर्पणखेचे ते वचन ऐकल्यावर चांगल्या शब्दांनी तिला धीर देऊन आणि तिला दान, मान इत्यादी देऊन राक्षसराज रावणाने आपल्या बहिणीचे सांत्वन केले व तो स्वतःच्या महालात शिरला. पण काळजीमुळे त्याला रात्री झोप आली नाही. तो विचार करीत होता, काय आश्चर्य आहे, सामर्थ्य वीर आणि दर्प यांनी युक्ताचा माझा भाऊ खरं याला सैन्यासकट मनुष्य असणाऱ्या रामाने केवळ एकटा असून कसे बरे मारले? अथवा राम हा माणूस नव्हे? पूर्वीच्या काळी ब्रह्मदेवानी प्रार्थना केल्यामुळे वानरसेनेच्या समूहाद्वारे मला सैन्यासह मारण्याच्या इच्छेने परमेश्वरच आता रघुच्या कुळात मनुष्यरूपाने जन्माला आला असावा। जर मी परमात्म्याकडून मारला गेलो तर मी वैकुंठाचे राज्य भोगेन, तसे न घडल्यास मी चिरकाल हे राक्षसांचे राज्य भोगत राहीन, म्हणून मी आता रामाकडेच जातो। अशा प्रकारे विचार करून सर्व राक्षसांचा राजा असणाऱ्या रावणाने राम हे साक्षात परमेश्वर आहेत असे जाणले आणि त्याने ठरवले की मी विरोध बुद्धीनेच रामाकडे जाईन, कारण प्रेमपूर्ण भक्तीने भगवंत शीघ्र प्रसन्न होत नाहीत। इति श्रीमद अध्यात्म रामायणे उमा महेश्वर संवादे अरण्यकांडे पंचमसर्ग समाप्ता।